नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीर जावपी मन की बात कार्यावळींत देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी 2029 मेरेन राज्य गरिबी मुक्त करप हें आपलें ध्येय आसा अशें म्हणलां. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए हांणी राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश चाचणी नीट यूजी 2025 परिक्षे संबंधीत दुबावीत दावे कळोवपा खातीर एक समर्पीत माची सुरू केल्या. राष्ट्रीय सुरक्षा हिताच्या हेतान आतंकवाद विरोधी कारवाय आनी सुरक्षा दळांची हालचाल हांचे थेट कव्हरेज दाखोवपाक पयस रावपाचो सल्लो म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान सगळ्या माध्यम चॅनलांक जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीर जावपी मन की बात कार्यावळींत देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 121वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूज संकेतथळ न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एआयआर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर हाचो थेट प्रसारण जातलें. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी 2029 मेरेन राज्य गरिबी मुक्त करप हें आपलें ध्येय आसा अशें सांगलां. सरकारी धोरणांतल्यान अर्थीक येस मेळोवपी लोकांनी मुखार सरून वंचितांक आदार दिवचो, तांकां सगळ्या बाबतींत वाडपाक मजत करची अशें तांणी सांगलें. काल श्रीकाकुलम जिल्ह्यांतल्या एचरेला मतदारसंघात मत्स्यकार सेवालो कार्यावळ सुरू करतना तांणी अशें सांगलें. ह्या कार्यावळींतल्यान गरिबांक व्यापकपणान मार्गदर्शन करतले अशें तांणी सांगलें. अर्थीक नदरेन सशक्त आशिल्ल्या व्यक्तींक गरीब कुटुंबांक सगळ्या तरांचो आदार दिलो जाल्यार समाजांत असमानता येवची ना अशें मंत्री नायडू हांणी सांगलें. एचरेला मतदारसंघातल्या बुडाक टापालपुलम हांगा मुखेलमंत्र्यांनी नुस्तेमारा कडेन थेट संवाद साधलो. कार्यावळीचो एक भाग म्हणून नुस्तेमारी बंदी काळांत 20,000 रुपया अर्थीक मजत म्हणून दितात अशें तांणी सांगलें. ते भायर भुरग्यांच्या शिक्षणाक आदार दिवपा खातीर फुडल्या म्हयन्या सावन तल्ली की वंदनाम येवजणे खाला दरेका विद्यार्थ्यांक 15,000 रुपया मेळटले अशें मंत्री नायडू हांणी जाहीर केला. राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीए राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश चाचणी नीट यूजी 2025 परिक्षे संबंधीत दुबावीत दावे कळोवपा खातीर एक समर्पीत माची सुरू केल्या. गैरवेव्हारांत घुसपी आनी खोटे दावे करून उमेदवारांक फटोवपाचे यत्न करपी घटकांक उमेदवारांक चुकीची वाट दाखोवची न्हय असो सल्लो एनटीएन दिला. तशेंच उमेदवारांनी अशी चुकीची म्हायती कळोवची आनी फुडल्या म्हयन्याच्या 4 तारखेक सांजेवेळा 5 मेरेन एनटीएच्या अधिकृत संकेतथळार तांची नोंद करची अशी मागणी एनटीएन केल्या. राष्ट्रीय सुरक्षा हिताच्या हेतान आतंकवाद विरोधी कारवाय आनी सुरक्षा दळांची हालचाल हांचे थेट कव्हरेज दाखोवपा पासून पयस रावचो सल्लो म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान सगळ्या माध्यम चॅनलांक जारी केला. राष्ट्रीय सुरक्षा राखपा खातीर माध्यमां डिजिटल प्लॅटफॉर्म आनी सामान्य लोक हांचो म्हत्वाचो वांटो आसा अशें म्हणलां. संरक्षण कारवाय वा हालचाली संबंधीत स्तोत्र आदारीत म्हायतीचेर अहवाल दिवपा पासून पयस रावपाक मंत्रालयान सांगलें. म्हायती उक्ती केल्यार दुस्मान घटकांक अनवळखीपणान मजत जावंक शकता आनी कार्यकारी परिणाम आनी कर्मचाऱ्यांची सुरक्षितताय धोक्यांत पडूं येता अशें तातूंत म्हणलां. अहिंसा हो भारताचो धर्म आनी ताच्या मुल्यांचो एक मुखेल भाग अशें आरएसएसाचे मुखेली मोहन भागवत हांणी सांगलां. गुंडांक धडो शिकोवप होय तांचो धर्म अशें तांणी सांगलां. काल नवी दिल्लींत द हिंदू मॅनिफेस्टो हें पुस्तक प्रदर्शीत जावपा खातीर जाल्ल्या कार्यावळींत उलयतना भागवत हांणी सांगलें की भारत केन्नाच दुसऱ्यांक नुकसान करिना वा अनादर करिना, पूण कोणीय ताच्या वायटार उठलो जाल्यार तांचो प्रतिसाद करता हेंय तांणी मुखार सांगलें. पहलगाम आतंकवादी हल्ल्याची चौकशी घर मंत्रालयान राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयए कडेन सोपयल्या. आता एनआयए आतंकवादी हल्ल्याच्या घडणुकेची औपचारीक चौकशी करतली अशें सुत्रांनी सांगलां. हाचे आदी एनआयए पंगडान आतंकवादी हल्ल्या सुवातेर भेट दिली. ह्या म्हयन्याच्या 22 तारखेक जम्मू काश्मीरांतल्या पहलगामाच्या बेसरण रान वाठारांत हो हल्लो जालो आनी तातूंत 26 जाणांक मरण आयलें आनी जायते जाण जखमी जाले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
पोर्तुनीक फावट येवकार. 1 ते 4 मे मेरेन मुंबईत जावपी संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद वेव्स 2025 भारत मंडपाचे अभिमानान अनावरण करतली, जे देशाच्या दायजाक आणि संवसारीक माध्यम आणि मनरिजवणीच्या मळार वाढत वचपी प्रभावीचे प्रतिनिधित्व करता. कला टू कोड ह्या विषयाच्या मार्गदर्शनाखाला हे दालन भारताच्या वसुदैव कुटुंबकमाची भावना उक्तायतल्यो. नवी दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटल संशोधन आणि रेफरन्सल्यातल्या नेत्रविज्ञान विभागान उण्यात उणे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करपा खातीर 3D सूक्ष्मदर्शकाची सुरवात करून तांणी एक मार्गदर्शक फातर साध्य केला. या प्रगत तंत्रगिन्यानाक लागून त्रिमिती दृष्टिकोन मेळटा, जाका लागून शस्त्रक्रिया विशारदांक दोळ्यांची कठीण शस्त्रक्रिया चड नेटान करपाक मेळटा. तशेंच हे पद्दतीन खाशेले 3D ध्रुवीकरणीय चष्मे आनी 55 इंचाचो 4K अल्ट्रा HD डिस्पेल आसा, जाका लागून शस्त्रक्रिया वेळ आनी गुंतागुंत उणी जाता. काल दक्षिण इराणातल्या बंदर अब्बास लागसारच्या विस्तारीत शहीद राजेई बंदराक हालोवन उडयल्ल्या विध्वंसक स्फोटाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 14 जाला आनी उण्यात उणे 750 जखमी जाल्यात. मंत्री एक्सन मोमेनी हांणी ही म्हायती दिली. हॉर्मोझगेन प्रांतांतल्या बंदरांत अज्ञात कारणाक लागून इंधन टँकर स्फोट जाले उपरांत हो अपघात जालो. राष्ट्राध्यक्ष मसूद पेझश्कियन हांणी सोशल मिडियाचेर दिल्ल्या निवेदनांत मरण आयिल्ल्या लोकांचेर आपले दुख्ख उक्तायले आनी घडणुकेची चौकशी करपाचो आदेश जारी केला. घडणुकेची पुराय चौकशी करपा खातीर आंतरराष्ट्रीय मंत्र्यांक आपलो खाशेलो प्रतिनिधी म्हणून ह्या वाठारांत धाडला, अशें तांणी सांगलें. ह्या स्फोटाचो तेल सुवादांचेर परिणाम जावंक ना, अशें राष्ट्रीय इराणी पेट्रोलियम रिफायनिंग अँड डिस्ट्रीब्युशन कंपनीन सांगलां. मजगतीं अमेरिकेकडेन जावपी अप्रत्यक्ष अणुकेंद्रीय उलोवणीत जाल्ले प्रगतीचेर इराणी विदेश वेव्हार मंत्री अब्बास अर्घची हांणी समाधान उक्तायलां. काल ओमानातल्या मस्कत शारांत इराण आनी अमेरिके मदीं वाटाघाटीचे 3रे फेरये उपरांत पत्रकाराकडेन उलयतना तांणी ही गजाल सांगली. वाटाघाटी बरी चलता आनी समानधारक उरल्या, अशें तांणी सांगलें. दोनी पक्ष कबलात करपाक तयार आसा, अशें तांणी मुखार सांगलें. फुडल्या शेनवारा जावपाची उलोवणी तपशील ओमान सुलभताय दिवपी देश म्हणून थारायतलो, अशें तांणी नदरेक हाडलां. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी रशियेचे व्लादिमीर पुतीन युक्रेनातले आपले झूज सोपोवंक सोदता असो दुबाव आसा अशें सांगून बेगीनूच शांतताय कबलात जावंक शकता अशी शक्यताय उक्तायल्या. व्हॅटिकनांत पोप फ्रांसीस हांच्या निमण्या संस्कारांत वांटो घेवन परतून अमेरिकेंत वतना तांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलें की थंय तांणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांचे कडेन कांय वेळ उलोवप केलें. व्हाईट हाऊसांत 15 मिनटांची ही बसका खूब उत्पादक आशिल्ली, अशें तांणी म्हळां. फाटल्या कांय दिसांनी पुतीन हांकां नागरी वाठारांनी आनी शारांनी क्षेपणास्त्रां मारपाचो कारण ना, अशें ट्रम्प हांणी पोस्टांत बरयलां. तशेंच शुक्रारा मॉस्कोन तांचे खाशेले दूत स्टीव विटकॉफ पुतीन हांकां मेळ्ळे उपरांत दोनी वटांत एकमत जाल्लें, अशें ट्रम्प हांणी मुल्यांकन केलें. IPL T20 क्रिकेटांत कोलकाता नायट रायडर्स आनी पंजाब किंग्स हांच्या मदीं काल राती इडन्स गार्डन्सांत सेगीत पावस आनी गडगड मारपाक लागिल्ल्यान गूण वांटून गेले. मजगतीं आयज 2 खेळ जातले. दनपरां 3:30 वरांचेर मुंबय इंडियन्स आनी लखनौ सुपर जायंट्स मदीं खेळ जातलो आनी दुसऱ्या मॅचींत सांजे 7:30 वरांचेर दिल्ली कॅपिटल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडां मदीं खेळ जातलो. खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीर जावपी मन की बात कार्यावळींत देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी 2029 मेरेन राज्य गरिबी मुक्त करप हें आपले ध्येय आसा, अशें सांगलां. राष्ट्रीय चाचणी एजन्सी NTA हांणी राष्ट्रीय पात्रताय सहप्रवेश चाचणी NEET UG 2025 परिक्षे संबंधीत दुबावीत दावे कळोवपा खातीर एक समर्पीत माची सुरू केल्या. राष्ट्रीय सुरक्षा हिताच्या हेतान आतंकवाद विरोधी कारवाय आनी सुरक्षा दळांची हालचाल हांचे थेट प्रसारण दाखोवपा पासून पयस रावपाचो सल्लो माहिती आनी प्रसारण मंत्रालयान सगळ्या माध्यम चॅनलांक जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.